आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन. उद्या संध्याकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंतिम संस्कार. महानिर्मितीच्या छत्तीसगडमधील गारे पालमा सेक्टर 2 कोळसा खाणीतून पहिल्या कोळसा रेल्वे रॅकचं कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात आगमन. नागपूर शहरातील प्रत्येक नवीन बांधकामात पार्किंगला प्राधान्य देण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश. आणि अकोला इथं आज 43.1 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद. आता सविस्तर बातम्या. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं आज मुंबईत निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांचे चिरंजीव आनंद भोसले यांनी ही माहिती दिली. आशा भोसले यांच्या निधनवार्तेनं सर्वत्र शोककळा पसरली आहे. आशा भोसले यांनी विविध प्रकारची गाणी गायली. नाट्यसंगीतापासून कॅबरे आणि पॉप गाण्यापर्यंत त्यांनी सगळे प्रयोग यशस्वी केले. त्यामुळे गेली 8 दशकं पिढी दर पिढी रसिकांना त्यांचा आवाज जवळचा आणि आपलासा वाटत राहिला. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा हा विशेष रिपोर्ट आमच्या प्रतिनिधींकडून.
'1943 मध्ये माझे बाण या चित्रपटाकरता आशा भोसले यांनी पहिलं गाणं ध्वनिमुद्रित केलं. त्यानंतर भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्यांपासून नाट्यसंगीत, चित्रपट संगीत, गझल, लोकसंगीत, रवींद्र संगीत एवढंच नाही तर पाश्चात्य पॉप संगीतातही त्यांच्या बहुआयामी आवाजानं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. इन आंखों की मस्ती, दम मारो दम, पिया तू अब तो आजा, चुरा लिया है तुमने यांसारख्या धाडसी आणि लोकप्रिय गाण्यांसोबतच आगे भी जाने न तू यांसारख्या चिंतनशील गाण्यांपासून सलोना सा सजन है सारख्या लढीवाळ गाण्यांमधून देखील त्यांनी श्रोत्यांच्या मनावर गारूड केलं. रंगीला मधील गाण्यांमधून नव्या पिढीलाही त्यांनी आपलंसं केलं. देशोदेशीच्या श्रोत्यांना त्यांच्या गाण्यानं भुरळ घातली होती. अनेक राष्ट्रीय पुरस्कार, पद्मविभूषण सन्मान आणि दादासाहेब फाळके पुरस्कारांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ग्रॅमी पुरस्कारासाठी देखील त्यांना 2 वेळा नामांकन मिळालं होतं. 12,000 गाणी ध्वनिमुद्रित करण्याच्या त्यांच्या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने देखील घेतली होती. गायनाच्या जाहीर कार्यक्रमांमध्ये त्यांच्यातल्या अष्टपैलू कलाकारांचं दर्शन घडत असे. 2013 मध्ये आलेल्या माई या चित्रपटात त्यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली होती. केव्हा तरी पहाटे, उषा काल होता होता यांसारखी मराठी गाणी, लावण्या यांमुळे मराठी सिनेविश्वात त्यांनी अमीट अशी छाप सोडली आहे. जैत रे जैत मधील त्यांची गाणी विशेष लोकप्रिय ठरली. आशा भोसले यांच्या जाण्यानं भारतीय संगीत विश्वाचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं आहे.
आशा भोसले यांच्या पार्थिवावर उद्या संध्याकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. आशा भोसले यांच्या निधनवार्तेनं सर्वत्र शोककळा पसरली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशा भोसले यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचं शोकसंदेशात म्हटलं आहे. आशा भोसले यांच्या निधनामुळे आपल्याला तीव्र दुःख झालं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्या अवीट स्वरांनी विविध संगीत प्रकार लिहिलेल्या गाण्याच्या क्षमतेनं आणि संगीतातील व्यापक योगदानानं संगीत रसिकांच्या अनेक पिढ्यांवर राज्य करणाऱ्या आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली असं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. आशाताई आणि मंगेशकर कुटुंबानं संगीताची अविरत सेवा केली. लता दिदींच्या रुपात संगीतातला पहिला तारा निखळताना आपण पाहिला आणि आता आशाताईंच्या निधनानं संगीतातला दुसरा ताराही निखळल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. आशाताईंनी अखेरच्या श्वासापर्यंत आपलं जीवन संगीत क्षेत्राला वाहून घेतलं होतं. आज आपण अशा गायिकेला मुकलो आहे जिने भारताचं नाव जगभरात प्रसिद्ध केलं अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शोक व्यक्त केला आहे. आशाताईंनी विविध भाषेत गाताना मराठी भाषेची कास सोडली नाही. आज महाराष्ट्राच्या मातीतील हिरा आपण गमावला या लोकप्रिय गायिकेच्या जाण्यानं संगीत क्षेत्राची हानी झाली आहे अशा शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे. संगीत विश्वातील देशविदेशातील मान्यवरांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महानिर्मितीच्या छत्तीसगड राज्यातील गारे पालमा सेक्टर 2 या कोळसा खाणीतून कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात येणाऱ्या पहिल्या कोळसा रेल्वे रॅकचं आज आगमन झालं. मुख्यमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पहिल्या रॅकचं स्वागत करण्यात आलं. याप्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. या प्रकल्पामुळे कोराडी वीज प्रकल्पाला कोळसा पुरवठा अधिक सुलभ होणार असून राज्याच्या वीज निर्मितीला मोठं बळ मिळणार आहे असं फडणवीस यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
या कोळशाचा ग्रेड अतिशय चांगला आहे. जवळपास 43 GCV हा कोळसा असल्यामुळे आपल्या वीज निर्मिती कंपनीला क्वालिटी कोल मिळतो आहे. आपली वीज निर्मितीची क्षमता वाढेल आणि त्यासोबत त्याची कॉस्ट आपली कमी होईल, एन्व्हायरमेंटवर त्याचा इम्पॅक्ट कमी होईल आणि म्हणून एक व्हॅल्यू प्रपोजिशन या माध्यमातून तयार झालेला आहे.
या प्रकल्पाची सुरुवात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात झाली होती. ही खाण सुरू होण्यासाठी जवळपास 8 वर्ष लागली असून तिचं आयुष्य पुढील 77 वर्ष असल्यानं कोळशाची कमतरता भासणार नाही असंही फडणवीस यांनी नमूद केलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर शहरातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी प्रत्येक नवीन बांधकामामध्ये पार्किंगसाठी मुबलक जागा ठेवण्याला प्राधान्य द्या असे स्पष्ट निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. गरज भासल्यास पार्किंगसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तोडगा काढावा अशा सूचनाही गडकरी यांनी दिल्या आहेत. नागपुरात मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित बैठकीत शहरातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. नागपूर महानगरपालिकेअंतर्गत 1 लाख लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमध्ये झोननिहाय भाजी बाजार, मटन मच्छी मार्केट, फूड मॉल आणि हॉकर झोन उभारण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. ही कामं पूर्ण करताना पार्किंगची सोय योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. त्यासाठी एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली याचा आधार घ्यावा आणि आवश्यक बदल करावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून दिनांक 13 आणि 14 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट सहलीचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई, नाशिक आणि नागपूर या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटक आणि अनुयायींसाठी ही सहल निःशुल्क असणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट सहलीमध्ये मुंबईतील दादरमधील चैत्यभूमी राजगृह, प्रिंटिंग प्रेस परळ येथील पीआयटी चाळ, वडाळा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, फोर्ट इथल्या सिद्धार्थ महाविद्यालय या स्थळांचा समावेश आहे. तर नाशिकमधील मुक्तीभूमी, त्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर या स्थळांचा समावेश आहे. तसंच नागपूर इथल्या दीक्षाभूमी, चिंचोली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस या स्थळांचाही समावेश आहे. 13 आणि 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता टूर सर्किट सहलीला सुरुवात होईल. मुंबईतील टूर सर्किट सहलीची सुरुवात चैत्यभूमी इथून, नाशिकमधील गडकरी चौक आणि नागपूरमधील दीक्षाभूमी इथून टूर सर्किट सहलीला सुरुवात होईल. या सहलीअंतर्गत दररोज विशेष बसेस सोडण्यात येतील. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भीमगर्जना या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्रातील 6 महसूल विभागात करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भीमगीतांचा संगीतमय मानवंदना अर्पण करून डॉ आंबेडकरांच्या विचारांना आणि कार्याला अभिवादन करण्यात येणार आहे. बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या सामाजिक परिवर्तनातील योगदानाचा आढावा संगीत आणि सादरीकरणाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात येणार आहे. अकोला इथं हा कार्यक्रम उद्या 13 एप्रिल रोजी सायंकाळी 6:30 प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हवामान. विदर्भात तापमानाचा पारा वाढत असून जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतामानात वाढलेलं दिसून येत आहे. आज अकोला इथं 43.1° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. नागपुरात देखील आज 41.2° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं आहे. वाढत्या उन्हापासून नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. वार्षिक अमरनाथ यात्रा यंदा 3 जुलै ते 28 ऑगस्ट दरम्यान असेल अशी घोषणा जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये केली आहे. ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्तानं 29 जून रोजी भगवान शिवाची प्रथम पूजा होईल. या यात्रेसाठी आगाऊ नोंदणी 15 एप्रिल पासून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन. उद्या संध्याकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंतिम संस्कार. नागपूर शहरातील प्रत्येक नवीन बांधकामात पार्किंगला प्राधान्य देण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश. आणि अकोला इथं आज 43.1° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढे ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.